camera, action.
नमस्कार, मी वंदना चव्हाण. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
मला हे विचारायचं की यू हॅव व्हिजिटेड मेनी कंट्रीज, म्हणजे तुम्ही मला वाटतं बरेचसे कोर्सेस तुम्ही जाऊन तिकडे केले.
मी मेयर असताना मला रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्रुप स्टडी एक्सचेंज प्रोग्राम मधून पहिल्यांदा फॉरेनला जायची संधी मिळाली. आणि नेमकं शहर कुठलं होतं तर ब्रेमेन, जे पुणे ब्रेमेन इज अ सिस्टर सिटी. तिथले मेयर भेटले, तिथल्या मेयरनी मला विचारलं तू कधी मेयर होणार, तर म्हणलं आत्ताच महिला महापौर आहे, आता कुणा शोक आता पुढच्या वर्षी ओपन आहे सो जेंट्स ना. त्याने म्हणाले तू झाली तर आय विल कम टू पुणे. आणि आय न्यू इट वुडंट हॅपन बिकॉज इट वॉज मेंट फॉर ओपन कॅटेगरी, पण ओपन कॅटेगरीमध्ये मी महापौर झाले. म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट केस इन महाराष्ट्र की ओपन कॅटेगरीमध्ये महिलेला त्यांनी दिलं. म्हणून मला माझ्या विरोधात एक रिट पिटिशन पण दाखल झालं होतं जे माझ्या बाजूने निकाल झाला. ओपन इज ओपन, एनीबडी कॅन कंटेस्ट. तर त्यावेळेला त्यांनी प्रॉमिस केलं होतं तर ते महापौर इथं पुण्यात आले. म्हणून आज पुणे ब्रेमेन चौक दिसतोय ना, दॅट इज थँक्स टू दॅट रिलेशन की रोटरीनी मला तिथं पाठवलं आणि ते माझं रिलेशन त्यांच्याबरोबर होतं, त्यामुळे हे पुणे ब्रेमेन चौक झाला.
यू हॅव व्हिजिटेड मेनी कंट्रीज, म्हणजे तुम्ही मला वाटतं बरेचसे कोर्सेस तुम्ही जाऊन तिकडे केले.
महापौर झाल्यानंतर जे काय मी काम केलं त्याच्यावर नौशाद पदमजी म्हणून ईगल फ्लास्क जे होते ते एका ट्रस्टवर होते जे इथून भारतातून आयझनोवर फेलोज सिलेक्ट करतात. आयझनोवर प्रेसिडेंट आयझनोवर USA होते, त्यांच्या नावाने एक ट्रस्ट केला, एक फेलोशिप चालू केली USA. तिथे यंगस्टर्सना बोलवतात म्हणजे यंग लीडर्स ऑफ टुमॉरो. तर प्रॉब्ली ही वॉज फॉलो, माझी काय ओळख नव्हती पण ही वॉज प्रॉब्ली फॉलोईंग माय वर्क. आणि मग त्यांनी मला सांगितलं वंदना आय एम सजेस्टिंग युअर नेम. अँड आफ्टर दॅट कॉन्स्टंटली मला म्हणजे आयदर विमेन एम्पावरमेंट स्माईलमध्ये केलेलं काम असेल त्याच्या संदर्भात काही कॉन्फरन्स असेल तर त्याला मला बोलवतात. अर्बनायझेशनचे इश्यूज असले तर त्याला मला बोलवतात. आणि क्लायमेट चेंजच्या बाबतीत, ग्लोबल वॉर्मिंगच्या ह्याच्याबद्दल, इवन पॅरिसला जे कॉपचं कॉन्फरन्स झालं त्याच्यासाठी सुद्धा मला पॅनल डिस्कशनवर बोलवलं होतं. म्हणजे सम ऑफ द टॉप 4 पीपल हू आर नेम्स टू रेकन विथ इन द वर्ल्ड अशी होते. म्हणजे आय वॉज अ स्मॉल फ्राय पण तरी आय वॉज ऑन देअर पॅनल विच मेड मी फील रिअली ग्रेट. सो दॅट इज अ मॅटर ऑफ ग्रेट ऑनर आय थिंक. आणि या इवन आय फील की दॅट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आय हॅव हॅड.
पण हार्डवर्क पेज म्हणतात ना, त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी होतात. मॅम मला सांगा की तुम्ही इतक्या प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेसफुल ठरलात आणि जितका माणूस सक्सेसफुल तितकेच त्याचे दुश्मनही जास्त असतात, तर तुम्ही जेव्हा ह्या फील्डमध्ये आलात तेव्हा नक्कीच अनेकांनी यु नो, कारण एक तर एक महिला त्यात पॉलिटिक्स सारख्या फील्डमध्ये येणं, तर तुम्हाला काही अशा गोष्टी फेस कराव्या लागल्या?
मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच कराव्या लागतात सगळ्याच फील्ड्समध्ये, पण पॉलिटिक्समध्ये कदाचित ते जास्त असेल. पण एक मला असं वाटतं थोडंसं इंट्रोस्पेक्ट केल्यावर की शाळा जिथं मी शिकले तिथं कोएड होतं, त्यामुळे वी हॅव डेल्ट विथ ऑल काइंड्स ऑफ बॉईज ऑल्सो, सो आय एम एबल टू हँडल देम यु नो व्हॉट एव्हर दे मे बी. आणि अँड वन कदाचित गर्ल्स स्कूलमध्ये शिकल्यावर मला बघते ना मी माझ्या मैत्रिणी, इट्स अ लिटल डिफिकल्ट फॉर देम टू गेट ॲडजस्टेड अँड देन गेट ऑन टू दिस जॉब, ते सहज जमलं. आणि दुसरं म्हणजे ॲज अ लॉयर आपण अपोनंट्स असतो कोर्टात गेल्यावर, यू फाईट फॉर युअर क्लायंट, आय फाईट फॉर माय क्लायंट विथ फुल वेंजन्स, आणि बाहेर आल्यावर आपण एकत्र चहा पितो. सो मला वाटतं तो पण असर माझ्यावर झाला आहे की एखाद्या इश्यूवर आपण भांडू पण बाहेर आल्यावर तुम्ही परत ते विसरून जायचं असतं. अर्थात ते मी माझ्या बाजूनी विसरते, बाकीचे विसरत नाहीत. बट आय थिंक इन लाईफ आय हॅव लर्न्ड वन थिंग अँड आय थिंक एव्हरीबडी शुड फॉलो दॅट, आपण आपल्या परीने चांगलं करायला बघायचं आणि बाकीच्यांनी ठीक आहे त्याला ॲडजस्ट झाले तर ग्रेट, बट इफ दे डोंट यू जस्ट गेट ऑन विथ युअर वर्क अँड लाईफ, अदरवाईज ते तुम्हाला रिग्रेसिव्ह होतं, ते सारखं तुम्हाला पुल बॅक करतं. And I think that will only spoil your life, not anybody else's.
आता मला तुमच्यासोबत खेळायचं आहे एक रॅपिड फायर राऊंड. ओके, तुम्ही कुठल्या एका सोशल साईटवर जास्त ऍक्टिव्ह आहात?
फक्त फेसबुकवर आहे ऑनेस्टली. मी जरी रजिस्टर केलं असेल ट्विटर आणि व्हॉट्सअपवर, व्हॉट्सअपवर आत्ता माझा व्हॉट्सअप उघडला ना तर यू विल सी बॉछार ऑफ इतके ते म्हणजे मला हॅट्स ऑफ टू पीपल हु यूज व्हॉट्सअप की ते कसे हँडल करतात. मला नाही हँडल करतायत ऑनेस्टली.
ओके,
आणि जर एक दिवसासाठी तुम्हाला जर कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगायचं असेल अशी संधी जर तुम्हाला मिळेल तर कोणाचं आयुष्य तुम्हाला जगायला आवडेल?
ओह, दॅट्स अ डिफिकल्ट वन. नाही, मला वाटतं माझंच आयुष्य मला जगायला खूप आनंद वाटतोय, कारण यू ऍड व्हॅल्यू टू अदर पीपल्स लाईफ, सो आय एम हॅपी विथ माय लाईफ.
ओके,
मला सांगा तुमचं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन कोणतं?
मला महाबळेश्वर आवडतं.
वन थिंग यू कॅन नेव्हर गेट बोर्ड ऑफ?
बोर्ड ऑफ, आय हॅव टू बी बिझी. मला काही असं थोडासा पण गॅप वाटला ना की माझी मुलगी पण मला चिडवते. मी म्हणते तिला हे दोन तीन दिवस मी फ्री आहे, छे छे तू काहीतरी नवीन काढशील स्वतःसाठी उद्योग, विच इज व्हेरी ट्रू. मी नवीन उद्योग काढते, म्हणजे एकदा तर आश्चर्य वाटेल की मी इव्हन कॉर्पोरेशनमध्ये थोडा स्लॅक पिरियड होता तोच पिरियड मी जो तुम्हाला, मी इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स जॉईन केला, फर्ग्युसनला इव्हेंट मॅनेजमेंटला जात होते. मग एकदा असाच आणखीन एक पिरियड होता, मी अक्वेरियम बनवायला शिकायला गेले होते मिटकॉनचे कोर्सेसला. सो असं काहीतरी ऑफ बीट पण मला करायला आवडतं.
इंटरेस्टिंग यार. आणि आता एक फिल इन द ब्लँक्स राऊंड आहे. ओके, घरातून निघताना ह्या गोष्टी मी आवर्जून करते.
दार खिडक्या बंद आहेत की नाही हे नक्की बघते. येस.
ओके, सकाळी उठल्यावर सर्वात आधी मला ही गोष्ट लागते,
पेपर वाचायला आवडतो. आय लाईक माय मॉर्निंग्स टू माय सेल्फ.
माझ्या घरातला हा माझा फेवरेट कॉर्नर आहे.
माझ्या कम्प्युटरच्या समोर बसणे आणि ब्राउज करणे किंवा अगदी स्माईलसाठी पिंटरेस्टवर ते मी खूप बघते. हा, पिंटरेस्टवर माझ्या महिलांसाठी नवीन नवीन डिझाईन्स, सो इट्स अ स्ट्रेस बस्टर.
ओके, आणि रिसेंटली माझी ही गोष्ट मी बदलली आहे.
मगाशी म्हटल्याप्रमाणे फार स्टिकलर फॉर नीटनेस आणि स्टिकलर फॉर परफेक्शन, OCD.
आणि तुमच्या आयुष्यातले लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुम्ही कोणत्या क्षणाला म्हणाल?
मला ज्या वेळेला चॅलेंज येतो ना समोर, त्यावेळेला दॅट्स माय लाईट कॅमेरा ऍक्शन मोमेंट.
आणि मला सांगा की आज आपण इंटरव्ह्यू मध्ये इतक्या गोष्टी बोलल्या, तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली गोष्ट कुठली?
श्रुती, यू मेड मी इंट्रोस्पेक्ट अँड गो बॅक इन टू डाऊन मेमरी लेन, सो थँक यू.
थँक यू सो मच की तुम्ही इतक्या बिंदासपणे सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या, कारण पॉलिटिशियन म्हटल्यानंतर काही गोष्टी बोलल्या जात नाहीत पण असं मला इथे कधीच काही वाटलं नाही आणि खूप छान मनसोक्त गप्पा मारल्या.
पॉलिटिशियन म्हटल्यावर सगळे आमच्यापासून लांब राहतात, म्हणून मला आवर्जून आत्ता सांगायचंय इन दिस प्रोग्राम, प्लीज आमच्यापासून लांब राहू नका. वी आर वन ऑफ यू ऑल, आय एम ओनली अ रेप्रेझेंटेटिव्ह, सो प्लीज प्लीज फील फ्री टू कम अँड मीट अस. 93.5.